स्वतःच आपण मागच्या वीकमध्ये मदर्स डे सेलिब्रेट केला होता आणि मी म्हटलं तुम्हाला की आई ना आपल्या पिल्लांसाठी आपल्या लेकरांसाठी काही पण करू शकते. सो आज मी तुम्हाला अशाच एका आईची स्टोरी सांगतोय. ही आहे पुण्यातली, पुण्यामध्ये ही आई राहते. त्यांचं नाव आहे सोनू खंडारे, त्यांचं वय आहे 37 वर्ष. सोनू खंडारे या एका पायानं हँडिकॅप आहे आणि या लॉकडाऊनमुळे ना अशी बरीच लोक आहे ना जी आता वेगवेगळ्या गावांमध्ये अडकलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे नातेवाईक जे ना ते सगळे त्रस्त झालेले आहेत. सो सोनू खंडारे यांचा जो धाकटा मुलगा आहे प्रतीक, तो गेला होता त्याच्या आजोबांकडे अमरावती जिल्ह्यामध्ये, एक गाव आहे अंजनगाव नावाचं, या ठिकाणी तो गेला होता आणि तिथेच लॉकडाऊन सुरू झालं आणि प्रतीक हा त्या ठिकाणी अडकून पडला. आता प्रतीकच्या काळजीमुळे इकडे पुण्यामध्ये त्याची आई सोनू खंडारे या अगदी बेचैन झाल्या होत्या आणि कधी आपल्याला मुलाला मी भेटेल आणि कधी त्याला मला आणता येईल, त्याला बघता येईल असं त्यांना झालं होतं. शेवटी ते आईचंच काळीस आणि मग त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केले. सोनू खंडारे यांनी आपल्या मुलाला आणण्याचे खूप प्रयत्न केले पण त्यांना काही यश मिळालं नाही. त्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आणि मग त्यांनी निश्चय केला की मी मुलाला आता आणणारच. त्यांनी स्वतःची जी स्कूटी आहे त्या स्कूटीवरून 1400 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करण्याचं ठरवलं. म्हणजे अमरावती पुण्यापासून 700 किलोमीटर आहे आणि तिथून पुन्हा 700 किलोमीटरचा प्रवास, असं येऊन जाऊन 1400 किलोमीटर स्कूटीवर जाण्याचा त्यांनी निश्चय केला आणि काही करून आपल्या मुलाला आणायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी प्रवास सुरू केला आणि त्यावर त्यांना यश मिळालं. अगदी म्हणजे गव्हर्नमेंटची परमिशन घेऊन त्या आपल्या मुलाला पुण्यामध्ये घेऊन आल्या अमरावतीच्या अंजनगावमधनं. सो एक महिला जी एका पायानं हँडिकॅप आहे पण आपल्या लेकराच्या ओढीपोटी ही महिला 1400 किलोमीटरचा प्रवास करून तिने आपल्या लेकराला परत आणलं. सो आज हीच आई म्हणजेच सोनू खंडारे आपल्यासोबत असणार आहे. हा सगळा अनुभव आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत थोड्याच काळामध्ये. कुठे जाऊ नका, ऐकत राहा 93.5 रेड FM. मी अभिनीत तुमच्यासोबत आहे. घरात राहा, सुरक्षित राहा, बजात राहू.